खंड पाचवा प्रकरण अकरावे गिरमिटची पद्धती। नवीन वसलेल्या व अंतर्बाह्य वादळातून निभावून गेलेल्या आश्रमाला एका बाजूला ठेवून गिरमिटाच्या पद्धतीचा थोडासा विचार करण्याची वेळ आता आली आहे। गिरमिटे म्हणजे पाच किंवा त्याहून कमी वर्षेपर्यंत मजुरी करण्याच्या करारनाम्यावर सही करून हिंदुस्थानाबाहेर मजुरी करण्यासाठी गेलेले मजूर। नाताळमधील असल्या गिरमिट्यांवरील वार्षिक 3 पौंडांचा कर सन 1914 मध्ये कमी झाला होता, पण ही चाल मुळात बंद नव्हती। 1916 साली भारतभूषण पंडित मालवीयजींनी हा प्रश्न कायदेमंडळामध्ये काढला होता व लॉर्ड हार्डिंगनी त्यांचा ठराव मान्य करून जाहीरही केले होते की ही चाल वेळ येताच बंद करण्याचे वचन आपल्याला बादशहांकडून मिळाले आहे, परंतु ही चाल तत्काल बंद करण्याचा ठराव होणे आवश्यक आहे असे मला तर वाटत होते। ही चाल हिंदुस्थानाने आपल्या बेदरकारीमुळेच इतकी वर्ष सहन केली, आता ती बंद होणे आवश्यक होण्याइतकी जागृती लोकांमध्ये झालेली आहे असे मला वाटत होते। कित्येक पुढाऱ्यांच्या भेटी घेतल्या, त्या विषयासंबंधी वर्तमानपत्रात थोडे बहुत लिहिले, त्यावरून माझा असा ग्रह झाला की लोकमत ही पद्धत काढून टाकण्याच्या पक्षाचे आहे। या कामी सत्याग्रहाचा उपयोग होऊ शकेल? होऊ शकेल याबद्दल मला बिलकुल शंका नव्हती, पण तो कसा करावयाचा ते मला सुचले नव्हते। मध्यंतरी व्हॉइस रॉयांनी वेळ येताच या शब्दांचा खुलासा करण्याची संधी साधली। त्यांनी जाहीर केले की अन्य व्यवस्था करण्यास जो वेळ लागेल तेवढ्या वेळात ही पद्धत नष्ट होईल। त्यामुळे सन 1917 फेब्रुवारीमध्ये भारतभूषण पंडित मालवीयजींनी जेव्हा ही पद्धत कायमची बंद करण्यासंबंधीचे बिल वरिष्ठ काउन्सिलात आणण्याची परवानगी मागितली तेव्हा व्हॉइस रॉयनी तशी परवानगी देण्याचे नाकारले। अशा स्थितीत या प्रश्नाला चालना देण्यासाठी मी उभ्या हिंदुस्थानभर दौरा सुरू केला। दौरा सुरू करण्यापूर्वी व्हॉइस रॉयांची भेट घेणे उचित वाटले। त्यांनी मला भेटावयाची तारीख कळविली। त्यावेळचे मिस्टर मेफी, आता ते सर जॉन मेफी झाले आहेत, त्यांचे सेक्रेटरी होते। मिस्टर मेफींशी माझा भरपूर परिचय जुळून आला। लॉर्ड चेल्म्सफोर्ड बरोबर संतोषकारक संभाषण झाले। त्यांनी नक्की असे कसलेच अभिवचन दिले नाही, पण त्यांच्याकडून मदत मिळेल अशी आशा मला वाटू लागली। प्रवासाला सुरुवात मुंबईपासून केली। मुंबईत सभा भरविण्याचे मिस्टर जहांगीर पेटीटनी आपल्या शिरावर घेतले होते। इम्पीरियल सिटीझनशिप असोसिएशनच्या नावाने सभा झाली। तिच्यापुढे मांडावयाच्या ठरावाचा मसुदा तयार करण्यासाठी समिती बसली होती। तिच्यामध्ये डॉक्टर रीड, सर लल्लूभाई शामळदास, मिस्टर नटराजन वगैरे होते। मिस्टर पेटीट तर असणारच। ठरावामध्ये गिरमिटी मजुरीची पद्धत बंद करण्याबद्दल विनंती करावयाची होती। केव्हा बंद करावयाची हा प्रश्न होता। 3 सूचना आल्या होत्या, शक्य तेवढ्या लवकर, जुलैच्या 31 तारखेपूर्वी व ताबडतोब। जुलैची 31 तारीख मी सुचविली होती। मला तर निश्चित तारीख पाहिजे होती की जेणेकरून तेवढ्या मुदतीत काही न झाल्यास पुढे काय करावयाचे किंवा काय करता येण्यासारखे आहे याचा विचार करता येईल। सर लल्लूभाईंची सूचना ताबडतोब शब्द घालण्याची होती। त्यांचे म्हणणे असे होते की जुलैच्या 31 तारखेपेक्षा ताबडतोब शब्द विशेष निकड दर्शविणारा आहे। मी समजावून देण्याचा प्रयत्न केला की लोकांना ताबडतोब म्हणजे काय ते समजणार नाही। लोकांकडून काही काम घ्यावयाचे असेल तर त्यांच्यापाशी स्पष्ट शब्द असला पाहिजे। ताबडतोबचा अर्थ जो तो आपापल्या मर्जीप्रमाणे करणार, सरकार एक करणार, लोक दुसराच करणार। जुलैच्या 31 तारखेचा अर्थ सर्व एकच करणार, आणि त्या तारखेपर्यंत काही निकाल न लागल्यास कोणता मार्ग पत्करावयाचा त्याचाही विचार करता येईल। हा युक्तिवाद डॉक्टर रीडना लगेच पटला। अखेरीला सर लल्लूभाईंनाही 31 तारीख पसंत पडली व ठरावामध्ये 30 तारीख घातली गेली। जाहीर सभेपुढे हा ठराव मांडण्यात आला व सगळीकडे जुलैची 31 तारीख नक्की झाली। श्रीमती जायजी पेटीट यांच्या अमर्याद मेहनतीमुळे मुंबईहून स्त्रियांचे डेप्युटेशन व्हॉइस रॉयकडे गेले। त्यामध्ये लेडी टाटा, मरहूम दिलशाद बेगम वगैरे होत्या। सर्व स्त्रियांची नावे आता मला आठवत नाही, पण या डेप्युटेशनचा फार चांगला परिणाम झाला व नामदार व्हॉइस रॉय यांनी त्यांना आशाजनक उत्तर दिले। कराची, कलकत्ता इत्यादी ठिकाणीही मी हिंडून आलो. सर्व ठिकाणी छानदार सभा झाल्या. सर्व ठिकाणी लोकांचा उत्साह खूप होता. फिरण्यास सुरुवात केली त्यावेळी अशा सभा होतील किंवा त्यांना श्रोत्यांची इतकी गर्दी लोटेल अशी मला आशा वाटली नव्हती. यावेळी माझा प्रवास एकट्यानेच होत असे, त्यामुळे मजेदार अनुभव मिळत असत. डिटेक्टिव्ह तर पाठोपाठ असायचेच. मला त्यांच्याशी टंटा करण्याचे काही कारण नव्हते. मला काही लपवून ठेवावयाचे नसे, त्यामुळे ते मला त्रास देत नसत, मी त्यांना त्रास देत नसे. सुदैवाने यावेळी मला महात्मा किताब मिळाला नव्हता. जेथे मला लोक ओळखीत तेथे त्या नावाचा गजर होत असे खरा, पण कायम किताब असा मिळाला नव्हता. एकाच वेळी रेल्वेमधून जात असता अनेक स्टेशनांवर डिटेक्टिव्ह माझे तिकीट पाहावयाला येत व तिकिटाचा नंबर वगैरे टिपून घेत. मी तर लागोलाग ते विचारतील त्या प्रश्नांची उत्तरे देऊन मोकळा होत असे. शेजारच्या उतारूंची समजूत झाली की मी कोणी साधा भोळा साधू किंवा फकीर असेन. दोन चार स्टेशनांवर डिटेक्टिव्ह आले. तेवढ्यावरून या उतारूंना चीड आली व ते डिटेक्टिव्हला शिव्या देऊ लागले व दरडावू लागले. इस बिचारे साधू को नाहक क्यों सताते हो, असे म्हणून माझ्याकडे वळून म्हणतात, त्या बदमाशांना तिकीट दाखवू नका. मी हळूच त्या उतारूंना म्हटलं, त्यांनी तिकीट पाहिले तर त्यात माझे काहीच जात नाही, ते आपले काम करीत आहेत, त्याबद्दल मला वाईट वाटण्याचे कारण नाही. उतारूंना हे म्हणणे पटेना. ते माझी अधिकच कीव करू लागले व आपसात बोलू लागले, ज्याला कर नाही त्याने एवढी डर का बाळगावी. डिटेक्टिव्हांचा त्रास मला बिलकुल जाणवला नाही, पण रेल्वेतील गर्दीमुळे होणाऱ्या हालांचा अतिशय कटू अनुभव मला लाहोर ते दिल्ली यांच्या दरम्यान आला. कराचीहून लाहोर मार्गे कलकत्त्याला जावयाचे होते. लाहोरला गाडी बदलायची होती. या गाडीत माझी कोठेच दाद लागण्यासारखी नव्हती. उतारू अंगबळाच्या जोरावर आपापल्यासाठी वाट काढून घेत होते. डब्याचे दार बंद असले तर खिडकीतून आत शिरत. मला कलकत्त्याला ठरलेल्या तारखेस पोचायचे होते. ही गाडी चुकली तर पोचणे शक्य नव्हते. मी जागा मिळवण्याची आशा सोडून देण्याच्या बेतात होतो. कोणीही मला आपल्या डब्यात येऊ देण्यास तयार होईना. शेवटी एका हमालाने मला जागा शोधताना पाहून म्हटले, मला 12 आणे द्याल तर मी जागा मिळवून देतो. मी म्हटले, मला जागा देशील तर अवश्य 12 आणे देईल. बिचारा हमाल उतारूंच्या पायधरण्या करी, पण कोणी मला आत घेण्यास तयार होईना. गाडी सुटण्याच्या बेतात होती. एका डब्यातील काही उतारू म्हणाले, येथे जागा तर नाही, पण आत घुसडून देणार असाल तर द्या, उभे राहावे लागेल. हमालाने विचारले, क्यों जी? मी रुकार दिला व त्याने मला खिडकीतून आत फेकून दिले. मी आत घुसलो व हमालाने 12 आणे कमावले. माझी ती रात्र फार कठीण गेली. इतर उतारू कसे बसे बसले होते. मी वरच्या बैठकीची साखळी पकडून 2 तास उभा होतो. मधून मधून काही उतारू माझ्यावर ओरडत होते, काय रे अजूनही बसत नाहीस का? मी पुष्कळ सांगून पाहिले की कोठेच जागा नाही, पण मी उभा राहिलेलाही त्यांना खपेना. ते स्वतः मात्र वरच्या फळीवर ताणून झोपले होते. पुन्हा पुन्हा मला त्रास देत ते त्रास देत तसतसा मी शांतपणे जबाब देत असे, त्यामुळे ते काहीसे थंड पडले. माझे नावगाव विचारले, मला नाव सांगावे लागले. ते ऐकून ते खजील झाले. माफी मागून मला आपल्या शेजारी जागा करून दिली. धीरजन फळ मीठा, सोशिकपणाची फळे मधुर, या म्हणीचे स्मरण झाले. मी खूप थकलो होतो, डोके गरगरू लागले होते. मला बसण्यासाठी जागेची खरी जरूर होती तेव्हा ईश्वराने ती दिली. अशा तऱ्हेने धक्के खात खात कलकत्त्याला वक्तशीर पोचलो. कासिम बझारच्या महाराजांकडे उतरण्याचे मला निमंत्रण होते. तेच कलकत्त्याच्या सभेचे अध्यक्ष होते. कराचीप्रमाणे कलकत्त्यामध्ये लोकांच्या उत्साहाला ऊत येत होता. काही इंग्रजही हजर होते. जुलैच्या तारीख 31 पूर्वी गिरमिटाची चाल बंद करण्यात आल्याचा ठराव बाहेर पडला. सन 1894 साली ह्या चालीचा निषेध करणारा पहिला अर्ज मी तयार केला होता व कधी काळी तरी ही अर्ध गुलामगिरी रद्द होईलच अशी आशा बाळगिली होती. 1894 साली सुरू झालेल्या या प्रयत्नांमध्ये अनेक जणांची मदत झाली, पण त्याच्या पाठीशी शुद्ध सत्याग्रह होता असेही म्हटल्याशिवाय राहवत नाही. यासंबंधीची अधिक तपशीलवार हकीकत व त्यामध्ये भाग घेणाऱ्या इसमांची माहिती दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या इतिहासामध्ये वाचकांना याहून जास्त मिळू शकेल.